यशया अध्याय 55। अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षारसाचा व दुधाचा सौदा करा। जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता, ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा। तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट होवो। कान द्या, मजकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हा बरोबर सर्व काळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हास देईन। पहा, मी त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिले आहे। पहा, तू ओळखीत नाहीस अशा राष्ट्रास तू बोलाविशील। ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझकडे धाव घेईल। ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू, याच्यामुळे असे होईल। परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा। दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याजवर दया करील। तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील। कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो। कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत। पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत। त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही। तसे तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने मिरवत जाल। पर्वत व टेकड्या तुम्हा पुढे जयघोष करतील, वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवितील। काटेऱ्याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल। यावरून परमेश्वराचे नाव होईल, ते सर्व काळचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही।